नमस्कार, मी पराशर सिंगमधून अभय बोलतो सर. पराशर कन्स्ट्रक्शन्समधून बोलतो सर. मी सर आपलं काल बोलणं झालं होतं सर, आपण आज इव्हेंटला जाणार होते ना. ओके सर, काय प्रॉब्लेम? हा बोला. ओके ओके, काय प्रॉब्लेम नाही सर. तुम्ही किती वाजेपर्यंत जाणार सांगू शकता का? बर ओके, तरी तुम्हाला 12:30 पासून तिकडे बोलायला, बरोबर ना? चालेल सर, काय प्रॉब्लेम नाही. सगळं आहे सर, सर सगळे तिकडे जॉब मिळेल. आमचं पूर्ण पारंपरिक अभ्यास सर एकाच ठिकाणी मांडलेलं आहे त्यांना. नाही नाही, बिना जाऊच बघा, तुम्ही काही काळजी नको करा. तुम्हाला सगळे साईड एक दिवस तिकडे भेटतील सर. हो हो, तिकडेच इव्हेंट आहे सर चालू, काल पण आणि आज पण आणि उद्या पण, रविवार पर्यंत. हो, एक्झिबिशन टाईम आहे सर, उद्या शेवटचा दिवस सर त्याचा. मॅडम ते सर तुम्ही तिकडच्या सिक्युरिटीला विचारून बघू शकता सर, आम्ही काही सांगू नाही शकत. नाही सर, आमचे नाही एवढं सर त्यांच्याशी. सर आम्ही आमचा ऑफिस दुसरीकडे असतं ना, ते टीम निगेटिव्ह असते. हो नाही नाही, आम्ही कॉल सेंटर आहे सर आमचं. आम्ही कॉल सेंटर म्हणजे परासवेचं जे सेल्स त्यांचं ऑफिस वेगळ्या ठिकाणी आहे, परासवेचं जे कॉल सेंटर त्याचं ऑफिस वेगळ्या ठिकाणी सर. आमच्या लोकांशी इंटरकनेक्ट, आमचं काही कॉन्टॅक्ट होत नाही ना सर, आमची काही ओळख नाही त्यांच्याशी. हो सर, हो हो हो, आज जाऊन सर नक्की. ओके.